नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्या सत्कार मुखेल खबरो। राज्यात लोकसभेच्या दोन सुवातांखातीर 7 मेक मतदान, 12 ते 19 एप्रील मेरेन अर्ज सादरीकरण जातले। लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुयेर पुलीस आनी हेर यंत्रणा सज्ज। कालसान ग्रंथपालाखातीर 3 दिसांची कार्यशाळा जाली सुरू। राज्यात 6वी ते 8वी मेरेनच्या 73,000 परस चड विद्यार्थ्यांक कोडिंग आनी रोबोटिक्स येवजणेचो लाव मेळ्ळा। आता पुराय खबरो। राज्यात लोकसभेच्या दोन सुवातांखातीर 7 मेक मतदान जातले। उत्तर गोयातले 5,77,077 मतदार आपलो आवडीचो खासदार वेचतले। जिल्ह्यात 863 मतदान केंद्रां उभारल्यात आनी जिल्हा प्रशासनान पुराय तयारी केल्या अशी माहिती जिल्हा अधिकारी डॉ स्नेहा गीते हांणी पत्रकार परिषदेत दिली। हेवार पुलीस अधीक्षक अक्षत कौशल हजर आशिले। लोकसभा वेंचणुके खातीर उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघातली वेंचणूक तयारीविशी माहिती दितना केंद्रीय आनी राज्य मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांनी लोकसभा वेंचणुकेची कार्यावळ जाहीर केल्या अशी स्नेहा गीते हांणी सांगले। ते प्रमाण 12 ते 19 एप्रील अर्ज सादरीकरण, 22 एप्रील अर्ज फाटी घेवपाक आनी मतदान 7 मेक जातले आनी निकाल 4 जूनाक लागतलो। दक्षिण गोयात 112 तर उत्तर गोयात 115 विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्या। दक्षिण गोयात 37 आनी उत्तर गोयात 16 तपासणी पंगड राज्यातले म्हत्वाचे रस्ते जंक्शन हांगा कार्यरत आसतले अशें कौशल हांणी सांगले। सोरो तस्करी आनी हेर गैरप्रकार टाळपाक शिमेचेर 24 वरां पुलीस आसतले, सीसीटीव्ही कॅमेरा लायल्यात, भरारी पंगडाची स्थापना केल्यात जे कागळ येतकच 100 मिनटां भितर पावून कारवाय करतले। कसलोच गैरप्रकार दिसल्यार 2225383 वा 9699793464 या क्रमांकार संपर्क करूं येता अशें तांणी सांगले। मतदान केंद्राभार सावळे खातीर शेड, उदकाची सोय, शौचालय, दिव्यांग खातीर रॅम्प आसतले। 20 मतदान केंद्रां गुलाबी रंगाची तर 5 मतदान केंद्रां दिव्यांगांक आसतली अशी माहिती तांणी दिली। मजगती दक्षिण गोय जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू आणि दक्षिण गोय पुलीस अधीक्षक सुनीता सावंत हांच्या वांगडा पत्रकार परिषद घेऊन लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुयेर आचारसंहिता लागू जाल्ल्यान 50,000 परस चड रक्कम घेऊन फिरपाक मनाई आसा अशी माहिती दिली। जर रक्कम चड आसा तर ते विशीची योग्य कागदपत्रां आसची पडटली, ना तर रक्कम जप्त जातली। ताका लागून 25 फ्लाइंग स्कॉड तयार केल्यात। बँकांनी दुबावित वेव्हाराची माहिती बेगोबेग दिवची अशें तांणी सांगले। दक्षिण गोयात वट्ट 5,95,070 मतदारापैकी 2,88,243 दादले तर 3,06,818 बायलां मतदार आसात। 20 नोडल अधिकारी नेमल्यात आनी तांकां प्रशिक्षित केल्या। वेंचणुके वेळार गरज आशिल्ल्या हेर अधिकाऱ्यांक आनी कर्मचाऱ्यांक ते आतां प्रशिक्षित करतात। राजकीय पक्षांक लेगीत वेंचणूक काळात घेवपी जतनायविशी वेळोवेळ मार्गदर्शन करतले। ज्या सुवातांनी बॅनर्स जायराती लायिल्ले आसा ते काढून उडोवपाचें काम चल्लां अशेंय तांणी सांगले। धारबांदोड्या जावपी शिक्षणीक हबाक लागून सावड्डे मतदारसंघात व्हड परिणाम जातलो। धारबांदोड्यात आंतरराष्ट्रीय कायदो विद्यापीठ सुरू करपाचो विचार आसा अशें आमदार गणेश गांवकार हांणी म्हळां। मदलावाडा साकोर्डा हांगा रगाडा न्हंयच्या पुलाची बुनयाद घालपाच्या वेळार ते उलयताले। हांगा वेगवेगळ्या विकास कामांक चालना दिवपाक आमदारांक लोकांनी तेंको दिला। समाजातल्या गरजेच्या कामांक ते पयली प्राधान्य दितात अशें ह्या वेळार सरपंच विनायक गांवस उलयले। तांकां लागून उदक, वीज आनी रस्तो सुविधा जनते मेरेन पावल्यो अशें तांणी मुखार म्हळें। न्हंय येरादारी खात्यान 2 नव्यो फेरीबोटी बांदून घेवपाचो निश्चित केला। ह्या फेरीबोटींनी किमान 6 4-चाकी गाडयो बसूं येता अशें फेरीबोटी बांदपाचो खात्याचो विचार आसा, देखून तशी निविदाय काडल्या। सध्याच्या फेरीबोटींत 4 4-चाकी वाहनां जातात। रायबंदर मार्गात चड गर्दी आसता, तर ह्या 4 फेरीबोटींची सेवा दिली तरी उणीच पडटा। हातूंतल्यान 4-चाकी वाहनांची येवच आसताच आनी फेरीबोटी घच्च भरता, देखून हांगा घालपी फेरीबोटींनी किमान 6 गाडयो जावं येता म्हण खात्यान तश्यो फेरीबोटी बांदपाचें निश्चित केलां। 29 मे म्हणसर हे विशींची निविदा स्विकारतले। गोयचे नामनेचे साहित्यीक रमेश वंजकर हांच्या गोमंत प्रतिभा ह्या गोयच्या प्रतिभावान साहित्यिकांचो आढावो घेवपी पुस्तकाचे प्रकाशन सुवाळो गोमंत साहित्य सेवक मंडळा वतीन 22 तारखेक सांजेच्या 3:30 गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागरात आयोजित केला अशी माहिती मंडळाचे कार्यवाहक सुहास बेळेकार आनी चित्रा क्षीरसागर हांणी दिल्या। मुखेल सोयरे म्हणून आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब तर विठ्ठल गावस आनी राजेंद्र फडते हे मानाचे सोयरे म्हणून हजर आसतले। भुरग्यांमदी वाचनाची गोडी तयार जावपाक ग्रंथपालांचे योगदान आसूंक जाय अशें भौशीक बांदकाम खात्याचे प्रशासक संचालक आशुतोष आपटे हांणी सांगले। ते काल राज्यातल्या ग्रंथपाळा खातीर घडोवन हाडिल्ल्या 3 दिसांच्या कार्यशाळेचे उक्तावण करतकच उलयताले। राज्यातल्या माध्यमिक आनी उच्च माध्यमिक शाळांतले ग्रंथपाल ह्या कार्यशाळेत वांटेकार जाल्यात। राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात कोलकात्याच्या राजाराम मोहन रॉय संचालनालयाच्या पालवान ही कार्यशाळा आयोजित केल्या। गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, मुखेल ग्रंथपाल डॉ सुशांत तांडील आणि हेर मानेस्तर कार्यशाळेच्या उक्तावण सुवाळ्यात हजर आशिले। राज्यभरातले वट्ट 225 ग्रंथपाल या कार्यशाळेत वांटेकार जाल्यात। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात। पणजेतल्या इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागरात गोवा कोंकणी अकादमी आनी अपूर्व प्रकाशन हांच्या वतीन स्वर्गेस्त कवी संजीव वेरेकर हांच्या पहिल्या स्मृतीदिसा निमतान कार्यावळ घडून हाडली. 1978 ते 2022 अशा सुमार 45 वर्सा वेरेकरांनी सातत्यान काव्यलेखन केले. त्यांच्या कवितेतल्यान समकालीन वास्तवाचे दर्शन घडटा. सामाजिक विषमतेआड तांची कविता आवाज उठयता. अशा वेळार मुखेल सोयरे म्हणून उलयतना संत सहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालयाच्या मराठी विभागातले अधिव्याख्याते डॉ जयप्रभू कांबळे हांणी म्हळे. संजय स्मृती कार्यावळी निमित्तान आयोजित केली राष्ट्रीय कविता लेखन सर्तीक उपाट प्रतिसाद मेळ्ळो. देशभरातल्यान 89 स्पर्धकांनी वाटो घेतिल्लो. हातून रवींद्र मार्दोळकर, सुनीता पेडणेकार आणि अंजली किणी हांकां पहिले, दुसरे आणि तिसरे इनाम फावो जाले. तर उमेद वाडोवपी इनामां एनिदे कोलवाळे, सोनाली प्रभू, सारिका नायक आणि सखाराम श्रेणी बोरकार हांकां फावो जाली. राज्यातल्या इयत्ता 6वी ते 8वी मेरेनच्या 73,000 परस चड विद्यार्थ्यांक कोडिंग आणि रोबोटिक योजनेचो लाव मिळिल्लो आसा. फुडल्या काही दिसात 160 परस चड शाळांक दरेकी 12 जाल्यार हे शाळांक चडांत चड 3 कोडिंग आणि रोबोटिक किट्स दितले अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी पत्रकारांकडे उलयताना दिली. राज्य सरकारान इयत्ता 6वी ते 8वी मेरेनच्या विद्यार्थ्यांखातीर 2021 पासून कोडिंग आणि रोबोटिक योजना सुरू केली. सरकारी आणि अनुदानित मिळून 444 शाळांतल्या 110 लीड शाळांची निवड करून थंय ही योजना सुरू केल्या. ही येवजण नियमित आणि इत्सुक अशा दोन विभागात सुरू केल्या. तातूंत नियमित विभागात 6,000 वयर जाल्यार इत्सुक विभागात 8,000 वयर विद्यार्थ्यांनी कोडिंग आणि रोबोटिक्सचे शिक्षण घेतलं. कोडिंग आणि रोबोटिक्स येवजणेक अधिक चालना दिवपाखातीर 160 परस चड शाळांची निवड केल्या. ह्या शाळांक दरेकी 12 जाल्यार हे शाळांक चडांत चड 3 कोडिंग आणि रोबोटिक किट्स दिवपाचो निर्णय घेतला. ह्या किट्सात ड्रोन तशेंच हेड वस्तू करपाखातीरची उपकरणां आसतली अशें झिंगडे हांणी नमूद केलें. विद्यार्थ्यांनी ल्हान पिरायतूच बदलत्या तंत्रज्ञानाचो अभ्यास करचो, तातूंतली कुशळटाय मेळोवची हे हेतान सरकारान कोडिंग आणि रोबोटिकाक चालना दिवपाचे यत्न सुरू केल्यात. विद्यार्थ्यांक कोडिंग आणि रोबोटिकाचे गिन्यान दिवपाखातीर 6,000 वयर तज्ञ तरणाट्यांची नेमणूक केल्या. तांचे वरवीं विद्यार्थ्यांक कोडिंग आणि रोबोटिकाचे धडे दितात अशें शैलेश झिंगडे हांणी मुखार सांगले. मडगांवच्या रवींद्र भवनात 29 तारखेक सांजेच्या 6:30 वरांचेर काव्यानंद कार्यावळीत मराठी गजलांची सुरिल्ली मेहफील जातली. डोंबिवली हांगाचे फामाद गजलकार गोविंद नाईक, दापोळीचे कैलास गांधी आणि वाळपय गोंयचे दत्तप्रसाद जोग हांचो गजल आणि गप्पा ही कार्यावळ जातली. ह्या महिन्यात सलग 2 सप्तकात सलग 3 दिसांची सुटी आसा. होळी आणि गुड फ्रायडे ह्यो सुटयो शेनवार आणि आयताराक लागून आशिल्ल्यान गोयात पर्यटकांचो आंकडो वाढटलो असो अदमास आसा. देखून या काळातलो बस आणि विमाना तिकेटीचो दोरी वाढला. मार्च महिन्यासान गरमी वाढिल्ल्यान विदेशी पर्यटक चडशे येनात, पूण विकेंड आणि सुटी लागून आयिल्ल्यान देशी पर्यटकांची पावलां गोयाकडे सुटी म्हणपाक वळटली अशें पर्यटन मळार आस्त आसा. वीज बिलांच्या थकबाकी वसुली खातीर वीज खात्यान आता मोहीम सुरू केल्या. फाटली 2 बिलां जाणी भरूंक ना तांकां तिसऱ्या बिलासयत नोटीसो जारी केल्यात. बरेच महिने जाणी बील भरूंक ना तांकां प्राधान्यान नोटीसो जारी केल्यात. नेमाप्रमाण शेगीत 2 बिलां भरली ना जाल्यार तिसऱ्या बिलासयत वीज जोडणी तोडपाची नोटीस दिवची पडटा अशी माहिती वीज खात्याच्या अभियंत्यान दिल्या. आता सगळ्या विभागांनी नोटीसो दिवपाक सुरुवात केल्या. दिसाळ्यांनी नोटीसो दिवन थकबाकी भरपाची सुचोवणी गिरायकांक दिल्या. दरेक गिरायकांक 1.5 ते 2 महिन्यांनी विजेचे बील येतात. पहिले बील फारीक केले ना म्हणून कारभार करपाक मेळना, दुसरे बील फारीक केले ना तरी कारभार करपाक मेळना, तिसऱ्या बिलासयत जोडणी तोडपाची नोटीस जारी करची पडटा. ह्या नोटीशीक जाप दिली ना वा बील भरले ना जाल्यार थेट वीज जोडणी तोडपाचे अधिकार वीज खात्याक आसा. कोणें बील भरूंक ना तांची वळेरी करपाचो वावर संबंधित विभागान सुरू केला. 3 परस चड बिलां प्रलंबीत आशिल्ल्यांक पयली नोटीशी जारी जातल्यो आनी उपरांत जोडणी तोडटले. गोवा पर्यटन खात्याच्या पर्यटन उद्देगात ट्रॅव्हल नेटवर्किंग व्यवसायिक दिवप घेवप दाखोवपी कार्यावळ गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट GITM 3 आणि 4 एप्रिलाक बांबोळेच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमात घडून हाडटले. GITM हो पर्यटन उद्देगात सहकार्य करपाची आणि आपली उत्पादन सेवा दाखोवपाची संद सोदपी व्यवसायकांखातीर तयार केला. उद्योजकांक मोलादीक भागीदारी तयार करपाक आनी वाडपाखातीर नवे मार्ग सोदून काडपाक एक माची ही कार्यावळ दिता. मिडिया संवादात उद्देग फुडाऱ्यासयत व्यवसायीक भागीदारांखातीर आकर्षक नेटवर्क संदी मेळटली. प्रवास आणि व्यापार उद्योगातल्या मुखेल व्यक्तीकडल्यान विचार ऐकूपाची ही एक बरी संद आसा. पर्यटक संचालक सुनीता आंचीपाका हांणी म्हळें की द गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट म्हळ्यार GITM सारकिल्ल्या कार्यावळींनी गोंयची सुवात एक मुखेल जागतीक थळ म्हणून घटमूट करपाक म्हत्वाची भूमिका दाखयता. संवसारभरातल्या उद्देग व्यावसायिकांक एकठांय हाडून द गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट ही सहकार्य वाढोवपाची माची आसा. आणि आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राज्यात लोकसभेच्या 2 सुवातांखातीर 7 मे मतदान, 12 ते 19 एप्रील मेरेन अर्ज सादरीकरण जातले. लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुयेर पुलीस आणि हेर यंत्रणा सज्ज. कालसान ग्रंथपाला खातीरची 3 दिसांची कार्यशाळा झाली सुरू. राज्यात 6वी ते 8वी मेरेनच्या 73,000 परस चड विद्यार्थ्यांक कोडिंग आणि रोबोटिक्स योजनेचो लाव मेळ्ळा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.